भाषा आपली सर्वांचीच, लेख नववा, हवाल्यावर टवाला. भाषा म्हणजे समाजाचा आरसा असतो. समाजाचं, त्यातल्या माणसांचं आणि त्यांच्या वागण्याचं, त्यांच्या विचारांचं, त्यांच्या बऱ्या वाईट प्रवृत्तीचं, थोडक्यात म्हणजे त्यांच्या संस्कृतीचं स्वच्छ स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या भाषेत पडलेलं असतं. ते बघण्याची दृष्टी आपल्याला लाभली तर एक वेगळंच समाजदर्शन आपल्याला घडतं. माणसांचं वागणं तिथल्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतं, त्यामुळे तिथली भौगोलिक परिस्थिती, एकूण आर्थिक परिस्थिती इत्यादी गोष्टी आपल्याला सहजपणे दिसून येत असतात. ह्या साऱ्या गोष्टी भाषेच्या केवळ शब्दभांडारातच नव्हे तर तिच्या रचनेत, तिच्या व्याकरणातही स्पष्टपणे दिसून येतात. आपल्याकडच्या भाषांचा विचार केला तर प्रयोजक रचना, कॉजल, सर्वच भाषांमध्ये आहेत असं दिसून येतं. प्रयोजक रचना म्हणजे आपण स्वतः एखादी क्रिया न करता दुसऱ्याकडून करून घेणे. हे खरं तर आपल्यातल्या बहुतेक सर्वांना खूप आवडत असलं तरी प्रत्यक्षात ते सगळ्यांना जमतं असं नाही. ज्यांना जमतं ते कुशल प्रशासक बनू शकतात. म्हणजे करणेचं प्रयोजक रूप करवणे, करणे करवणे, देणे देववणे, लिहिणे लिहवणे इत्यादी. प्रयोजक रचना सर्वच भाषांमध्ये असली तरी ती सर्वच भाषांमध्ये सारख्या प्रमाणात वापरली जाते असं मात्र नाही. मराठीसारख्या भाषेत प्रयोजकाचा वापर फारच कमी प्रमाणात होतो तर हिंदीसारख्या भाषेत तो फार मोठ्या प्रमाणात होतो असं दिसून येतं. हिंदी भाषेत त्याचा उपयोग इतक्या मोठ्या प्रमाणात का होतो, का होत असावा? तिथलं पाणी म्हणजे हवा पाणी वेगळं असल्यामुळे, तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे की आणखी काही कारणांमुळे? प्रयोजकाची रचना करायची म्हणजे पहिली अट अशी असते की ती क्रिया आपण स्वतः करायची नाही. आपण करायची नाही म्हणजेच ती करवून घ्यायची. क्रिया दुसऱ्याकडून करून घ्यायची म्हणजे ती करायला दुसरं माणूस तर हवंच. उगाच कोणीतरी सोम्या गोम्या असून उपयोगाचा नाही, ते दुसरं माणूस हक्काचं हवं, नाहीतर आपलं ऐकणार कोण? आपण सांगितलेलं काम ऐकून त्याप्रमाणे कृती करणारा हक्काचा माणूस हवा, म्हणजे नोकर, तोही आज्ञाधारक नोकर हवा. आपली कामं नोकरांकडून करून घ्यायचे म्हणजे हाताखाली नोकर चाकर हवेतच. अशी शक्यता असल्याशिवाय प्रयोजकाची रचना उठसूट करायची संधी मिळणार नाही. आणि नोकर ठेवायचे म्हणजे ऐपत हवी, घरची परिस्थिती चांगली हवी, घरची चांगली शेतीभाती हवी, जमीनदारी हवी, गाई गुरं हवीत, मोठं उत्पन्न हवं, जोडीला शारीरिक शक्ती हवी, आणि थोडीफार नव्हे बऱ्यापैकी दांडगाई करायची धमकसुद्धा हवी. हिंदी भाषिक प्रदेशातलं राजकारण मराठी माणसानं डोळ्यापुढे आणायचा प्रयत्न करावा, म्हणजे हे सगळं प्रकरण झटकन लक्षात येईल. असं सगळं यथास्थित जुळून आलं म्हणजे मग दुसऱ्यांकडून कामं करून घेण्याची ताकद येते, शब्दाला वजन येतं. प्रयोजक रचनेतली ही व्यावहारिक अडचण लक्षात घेतली की आपल्या लगेचच लक्षात येईल की महाराष्ट्रात म्हणजे मराठी भाषेच्या क्षेत्रात अशा रचना कमी का आहेत. त्या उलट उत्तरेत पहा, तिथे मुळातच जमीन सुपीक, त्यात वर्षभर पाणी देणाऱ्या आणि खंडोगणती सुपीक गाळ आणून टाकणाऱ्या हिमालयात उगम पावलेल्या गंगा यमुनेसारख्या मोठमोठ्या नद्या, त्यामुळे हिंदी भाषिक प्रदेशातली शेती खूपच चांगली. उत्तम शेतीच्या भरघोस उत्पन्नामुळे हाताखाली नोकर चाकर ठेवण्याची ऐपत येते, त्यामुळे आपण स्वतः काम करायची सवय कमी आणि इतरांकडून करून घ्यायची सवय अधिक. या सगळ्याचा परिणाम म्हणून प्रयोजकाची रचना करण्याची तिथल्या लोकांच्या भाषेची लकबच बनली आणि हाताखाली नोकराचाकराची फौज नसली तरीही जमीनदाराच्या थाटात बोलायची सवय हिंदी भाषिकांच्या अंगवळणी पडली. बेफिक्र रहिए जी, करवा लेते हैं. क्या फर्क पड़ेगा, भिजवा देते हैं. आपने क्यों कष्ट किया, हमें अभी करवाते हैं. कोई बात नहीं, हम भिजवाते हैं, चिंता मत कीजिए, हम लिखवा देंगे. इसमें कौन सी बड़ी बात है जी, अभी करवा देंगे. आप बैठिए, मैं भी बैठता हूं, अभी दिलवाते हैं. अशा रचना फार मोठ्या प्रमाणात केल्या जातात, इतका की घाबरलेला एखादा गरीब बिचारा माणूस दुसऱ्या तसल्याच माणसाबद्दल बोलताना नाही जी वे हमें जरूर निकलवा देंगे असं अगदी गयावया करून सांगतो. दक्षिणेकडे मद्रासांना म्हणजे तमिळ भाषी लोकांना आपल्या भाषेचा आणि आपल्या संस्कृतपेक्षा प्राचीन संस्कृतीचा अतिशय अभिमान असतो, खरं तर जरा ज्यादाच. तमिळ भाषा आणि तमिळ संस्कृती उत्तरेतल्या परक्या आक्रमकार्यांच्या संस्कृत भाषेपेक्षा आणि त्यांच्या संस्कृतीपेक्षा कित्येक हजार वर्ष प्राचीन आहेत असा त्यांचा जोरदार दावा असतो. पण ह्या प्राचीन संस्कृतशी फटकून वागणाऱ्या संस्कृती संपन्न तमिळींच्या भाषेतही हिंदीतल्याप्रमाणे प्रयोजक रचनेचा उपयोग होत नाही. प्रयोजक रचनांची नवाबी ऐट तमिळमध्ये नाही. हिंदीच्या तुलनेनं अशा प्रयोजक रचना भारतातल्या इतर कोणत्याही प्रांतातल्या भाषांमधून जवळजवळ होत नाहीत असं म्हटलं तरी चालेल. मराठी प्रदेशाचा विचार केला तर महाराष्ट्रात सुपीक म्हणण्यासारखे जिल्हे दोनच, ते म्हणजे भंडारा आणि कोल्हापूर. भूशास्त्रीयदृष्ट्या ह्या दोन जिल्ह्यात खऱ्या अर्थानं माती आहे. बाकी साऱ्या महाराष्ट्रातली माती गेल्या लाखो वर्षात झालेल्या पावसापाण्यानं धूप होऊन होऊन वाहून गेली. उरला तो नुसता उघडा बोडका अवशिष्ट पर्वत. कोल्हापूर हा शेतीच्या दृष्टीनं चांगला सुपीक प्रदेश, फार पूर्वीपासून कृषीमुळे संपन्न असलेला प्रदेश, त्यामुळे इथल्या लोकांच्या हाताखाली चार नोकर चाकर बाळगण्याची परिस्थिती होती आहे. स्वाभाविकच इथल्या भाषेत इतरांकडून कामं करून घेण्याची भाषा पुण्याच्या भाषेपेक्षा खूपच अधिक प्रमाणात वापरलेली दिसून येते. पण गंमत म्हणजे हिंदी भाषिक प्रदेशांप्रमाणे इथे प्रयोजकाची रचना होत नाही. संध्याकाळी रामावर लावून देतो, रामाला आणायला सांगतो, गणपालाच लावून देतो, केरबाबरोबर धाडून देतो, करायला लावतो, बाळूकडून लोटून घेतो इत्यादी. अशा प्रकारे म्हणण्याची पद्धत आहे, म्हणजे देतो, लावतो, बघतो असं कर्तरी क्रियापदच वापरलं जातं. देवावतो, घालवतो, लोटवतो, झाडवतो, आणवतो असले आपल्याला सवय नसल्यामुळे अत्यंत चमत्कारिक वाटणारे शब्दप्रयोग आपण चुकूनही कुठे ऐकलेले नसतात की कुठे वाचलेलेही नसतात. तेव्हा कोल्हापुरातली भौगोलिक परिस्थिती थोडी वेगळी असली तरी बरी असली तरी तो महाराष्ट्रातला एक अपवाद आहे एवढंच म्हणता येईल. प्रयोजक सदृश रचना तिथे होत असल्या तरीही हिंदीतल्या अस्सल प्रयोजक रचनेचा बादशाही थाट आणि नवाबी मस्ती आपल्या कोल्हापुरी मराठीतल्या वाक्यांमध्ये मुळीच येत नाही यात काही संशय नाही.